आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशवासियांना संबोधित करणार. देशातील 1057 अधिकारी कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर. महाराष्ट्रातील 82 अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव. जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल. 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या 7 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबवलं जाणार. आणि यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आता सविस्तर बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. राष्ट्रपतींच्या या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी 7 वाजता ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील. नागपुरात स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उद्या पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय इथं पार पडणार आहे. तर नागपूर महानगरपालिकेतर्फे उद्या सकाळी 8:05 मनपा मुख्य कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. भारतीय वायुसेनेच्या अनुरक्षण कमान मुख्यालयातर्फे उद्या संध्याकाळी 4:30 नागपूरच्या कविवर्य सुरेश भट सभागृहात विशेष देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात भारतीय वायुसेनेचे क्रमांक 5 बँड देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण करतील. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशातील पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण आणि होमगार्ड तसंच सुधारणात्मक सेवांमध्ये उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या 1057 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 82 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून विविध क्षेत्रात बजावलेल्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. कर्तव्य बजावताना जीवित आणि मालमत्तेचं रक्षण करणारे, गुन्हे रोखणे अथवा गुन्हेगारांना अटक करणे यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल शौर्य पदक प्रदान केलं जातं. यंदा देशभरात 301 शौर्य पदकं जाहीर करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील 20 पोलीस कर्मचारी आणि 13 अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सेवेतील विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल 92 राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 3 पोलीस अधिकारी कर्मचारी आणि 2 सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसंच देशभरात 1664 पदकं गुणवत्तापूर्ण सेवेसाठी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 37 पोलीस कर्मचारी, 2 अग्निशमन सेवा कर्मचारी, 3 नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवा कर्मचारी आणि 2 सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. आज 14 ऑगस्ट, आजचा दिवस संपूर्ण देशात फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळला जातो. फाळणीच्या काळात जीव गमावलेल्या नागरिकांच्या स्मृतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहत त्यांच्या धैर्याचं स्मरण केलं. फाळणीच्या वेदना सोसलेल्या नागरिकांचा जीवन प्रवास मानवी जिद्द आणि सामर्थ्याची आठवण करून देतो. तसंच हा दिवस देशातील सौहार्द आणि बंधुभाव जपण्याचा संकल्प अधिक दृढ करो आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी सर्वांनी एकजुटीनं कार्य करावं अशी अपेक्षा त्यांनी संदेशातून व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात जपतलाई आश्रमशाळेमधल्या वसतिगृहात सर्पदंशामुळे झालेल्या 3 विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. आश्रमशाळेत खाटांची कमतरता असल्यानं या विद्यार्थिनी जमिनीवर झोपल्या असताना त्यांना सर्पदंश झाला. 3 जखमी विद्यार्थिनीवर रुग्णालयात अद्याप उपचार सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शाळेची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी अपुऱ्या निवास, स्वच्छतागृह आणि सुरक्षेच्या सुविधांसह अनेक गंभीर त्रुटी समोर आल्याचा दावा त्यांनी केलाय. आश्रमशाळांना अनुदान मिळूनही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याबद्दल त्यांनी आदिवासी विकास विभाग आणि शाळा व्यवस्थापनाला जबाबदार धरत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या सुरक्षित सुरक्षिततेची उपाययोजना करून शाळा सुरू ठेवावी अशी भूमिका मांडली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्यांप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेली मानहानीची तक्रार तसंच कनिष्ठ न्यायालयानं बजावलेलं समन्स सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केलं. या प्रकरणात आवश्यक मंजुरी घेतली नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठानं हे आदेश दिले. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत मानहानीकारक वक्तव्य केल्याचं सांगत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. वर्धा अमरावतीतील जलजीवन मिशन सिंचन प्रकल्प आणि ग्रामीण पाठपुराव्याच्या रखडलेल्या कामांबाबत खासदार अमर काळे यांनी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांची भेट घेतली. निधीअभावी थांबलेली कामं तातडीनं सुरू करण्यासाठी केंद्राचा प्रलंबित निधी आणि कंत्राटदारांची थकीत देयकं त्वरित देण्याची त्यांनी मागणी केली आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचं औचित्य साधून महसूल विभागानं 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या 7 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. महसूल विभागानं काल या संदर्भातील शासन निर्णय जारी केला. या अभियानाअंतर्गत महसूल प्रशासनातील सर्व खालच्या स्तरापासून ते वरिष्ठ स्तरापर्यंतच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या सर्व प्रकारच्या महसुली दाव्यांचा आणि अपिलांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानादरम्यान दर 3 महिन्यातून एकदा मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकारी अशा सर्व स्तरांवर महसूल लोक अदालत आयोजित करणं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आलंय. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळच्या जनगणनेत 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. यात कोविड लस घेतल्याचं ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल, आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना याचीही माहिती विचारली आहे. हर घर तिरंगा यात्रा अभियानाअंतर्गत यवतमाळ शहरात उत्साहात तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. तिरंगा ध्वज हाती घेऊन मोठ्या संख्येनं विद्यार्थी, नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी रॅलीत सहभागी झाले. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध रेल्वे शाळा आणि रेल्वे वसाहतींमध्ये देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. नैनपूर इथल्या रेल्वे मिश्र उच्च माध्यमिक शाळेच्या सुमारे 400 विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढून राष्ट्रीय ध्वजाबाबत जनजागृती केली. अजनी रेल्वे वसाहतीत लिटल स्टेप स्कूल तसंच मोतीबाग नागपूर आणि डोंगरगड इथल्या रेल्वे शाळांमध्येही हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय रेल्वे कार्यालयात देखील उत्साहात तिरंगा रॅली काढण्यात आली. वंदे मातरम राष्ट्रगीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आणि अखंड भारत संकल्प दिनानिमित्त नागपुरातील महाल इथं सामूहिक वंदे मातरम गायनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात 34 शाळा महाविद्यालयातील 5,000+ विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक सहभागी झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि महापौर नीता ठाकरे यांच्या उपस्थितीत देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. हवामान. गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांसाठी नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं पुढील काही तासांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय. या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यातील 41 विद्यार्थ्यांनी इस्रोचा विशेष अभ्यास दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून परतल्यानंतर नागपूर विमानतळावर पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी त्यांचं स्वागत केलं. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी इस्रो भेटीतील अनुभव जाणून घेतले. या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन, उपग्रह तंत्रज्ञान आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राची प्रत्यक्ष ओळख झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशवासियांना संबोधित करणार. देशातील 1,057 अधिकारी कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर. महाराष्ट्रातील 82 अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव. जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल. 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या 7 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबवलं जाणार. आणि यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:52 ऐकू शकाल. नमस्कार.